श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा शेवटचा अध्याय म्हणजे 18वा अध्याय आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याची प्रस्तावना किंवा सारांश आपण घेत आहोत। सारांश आपण 3 भागांमध्ये घेणार आहोत, त्यापैकी पहिला भाग काल घेऊन झाला आणि त्या भागामध्ये शेवटी असा उल्लेख आला होता की हे संपूर्ण जग हे 3 गुणांनी भरलेले आहे। ज्ञान, कर्म, कर्मकर्ता हे सर्व रजतम सत्व अशा 3 गुणांनी विभागलेले आहे। जो सात्विक ज्ञानी असतो त्याच्याकडे सत्वज्ञान असते, राजसी ज्ञानाचा प्रकार तो द्वैताचा आश्रय घेतो आणि तामसी ज्ञानी जी असतो त्याला आत्मा म्हणजे काय हे काही कळतच नाही। आज या पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरू करूया सारांशाचा दुसरा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आता या 3 प्रकारच्या ज्ञानामुळे 3 प्रकारच्या क्रिया होतात। विहित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेले कर्म, ते संतोषाने आणि निर्विकार बुद्धीने करणे आणि त्या कर्माचे फळ ब्रह्मार्पण करणे, अशा प्रकारचे कर्म सात्विक कर्म। आपल्याला अवश्य करणीय अशी नित्य नैमित्तिक कर्मे प्राप्त झाली तर तो बसलेला उठायचा नाही, पण काम्य कर्म करायचा जर अवसर मिळाला तर गावाला दौंडी पिटून तो सांगणार, मी हे केलं, लाभ थोडा आणि कष्ट फार। असे जे सक्लेश कर्म असतात त्यांना राजस कर्म म्हणतात आणि जे तामसी कर्म असते त्याचे फळ म्हणजे आप पर पीडा, स्वतःलाही पीडा देणे आणि इतरांनाही पीडा देणे, हेच त्याचे फळ असते। आता या 3 प्रकारचे जे कर्म असतात त्याचे कर्तेही 3 प्रकारचे असतात। तर ते जे 3 प्रकारचे कर्ते असतात त्यांच्यामध्ये पण असाच भेद असतो। विहित कर्मे कर्तृत्व मद आणि फळास्वाद टाकून यथाविधी करणारा जो कर्ता असतो तो सात्विक कर्ता। आता राजसी कर्मकर्ता जो असतो तो कर्माचे फळ अत्यंत सोप्या रीतीने आपल्या पदरात पाडून घ्यायच्या भानगडीत पडतो, म्हणजे शॉर्टकट, कोणतेही काम करताना शॉर्टकट करणे। आणि तामसकर्ता जो असतो तो नुसता लुटारूच, त्याच्यामुळे स्वतःला तर पीडा होतेच पण दुसऱ्यांनाही पीडा देतो आणि शिवाय त्याच्या अंगी ताठा, त्याचे मन कपटी, वागणूक चोरटी, दुसऱ्याचे बरे झाले की याचे डोके दुखते। चांगले कर्म तर स्वतःहून करणारच नाही, परंतु दुसऱ्याने जर काही चांगलं केलं तर त्याच्यावर टीकेची झोड उसवतो। आणि कधी काही चांगले कामं करायचा योग आला तर त्यावेळी त्याला झोप येते। आणि दुसऱ्याचा घातपात करण्याचा जर संयोग असेल तर मग त्यासाठी तो एका पायावर उभा आहे। अशा प्रकारचे हे 3 करते। आता कर्म करण्याचा निश्चय करणारी जी बुद्धी असते ती सुद्धा 3 प्रकारची असते। बुद्धी, धैर्य यांचे सुद्धा गुणांप्रमाणे 3 भेद होतात। आत्मप्राप्तीसाठी विहित कर्म करणे हे सात्विक बुद्धीला ठाऊक असते आणि हेच नैष्कर्म्य स्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकते। राजसबुद्धी पापकर्म आणि पुण्यकर्म याची निवड करताच येत नाही। राजसबुद्धीला नेहमी कन्फ्लिक्ट, कन्फ्युजन, हे करू का ते करू, कशात फायदा आहे, ज्याच्यात फायदा आहे ते करायचं। आणि तामसी बुद्धी जे जे वेदांनी, जे जे शास्त्रांनी करायला सांगितले त्याच्या उलट करतो। पुण्य ते पाप, खरे ते खोटे, गुण तेवढे दोष, हे सगळं उलटेच। धैर्य ज्याला आपण पेशन्स म्हणतो हे पेशन्स सुद्धा 3 प्रकारचे आहे। इंद्रिये विषयांपासून परावृत्त होऊन अंतर्मुख करणे हे सात्विक धैर्याला जमते। राजसी धैर्य जर असेल तर देहावर जास्त आसक्ती उत्पन्न करते, आणि जितके काही भोगाचे साधनं असतील ते मिळवण्यासाठी सगळी खटपट चाललेली असते आणि तामसी धैर्य जे असते त्याचे आळस, निद्रा, भय, शोक, निंदा, चुगली, खेद, शोक या दुर्गुणांनी भरलेले असते. आता या कर्मांचे फळ, जशा प्रकारचे कर्म असेल, कर्म करता त्याची श्रद्धा, त्याची धृती, त्याची बुद्धी जशी असेल त्याप्रमाणे त्याला फळ येते. तर सुख म्हणतात ज्याला, ज्याचे कर्मफळ सुख असते, ते सुखसुद्धा मग तीन प्रकारचे. खरे सुख जीवाला आत्म्याच्या भेटीत प्राप्त होते. जेव्हा डीप मेडिटेशनमध्ये आपल्या आत्म्याशी आपली भेट होते तेव्हा जे सुख मिळते त्या ज्याला आनंद म्हणतो आपण, परमानंद, ते सात्विक सुख आहे. त्याला त्या स्थितीपर्यंत जायच्या आधी वैराग्याचे फार मोठे कष्ट सहन करावे लागते. हे सुख जे असते ते इंद्रियजन्य नसून वैराग्याने विषयाची ताटातूट झाल्यानंतरच हे प्राप्त होत असते. राजसुख म्हणजे विषय आणि इंद्रियांना मजा येणे, हे राजसुख झालं. ते क्षणभरासाठी असते, क्षणिक असते. आणि तामसुख म्हणजे निषिद्ध विषयांच्या ठिकाणी स्वैर उपभोग घेता आला, स्वैराचरण करता आले, तर मग त्याला तामसी सुख म्हणतात. दुसऱ्याचा नाश करण्यासाठी आश्री लोकांच्या ठिकाणी हे सुख दिसून पडते. याच्यामध्ये स्वतःचं काहीच नसते पण दुसऱ्यांचा नाश झाला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. याप्रमाणे रज, तम, सत्व या तीन गुणांनी या सर्व सृष्टीमध्ये तीन प्रकार केले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं कर्म, कर्ता, बुद्धी, धैर्य, कर्मफळ यांचे प्रकार तीन तीन प्रकारे झाले. आता याच तीन गुणांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव निर्माण केलेत. स्वर्ग, नरक, पाताळ असे तीन लोक निर्माण केले. आणि मग याप्रमाणे शास्त्रांनी काय केलं? शास्त्रांनी मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण निर्माण केले. हे शास्त्रांनी निर्माण केलेत. या चार वर्णांना शास्त्रांनी मग यथायोग्य अशी कर्मे लावून दिली, ज्याला आपण स्वधर्म कर्म म्हणतो किंवा विहित कर्म म्हणतो. ज्याच्या ज्याच्या वाटेला जे आलेले असेल ते विहित कर्म, त्या कर्माप्रमाणे त्याचे गुणधर्म आहेत. तर या सिरीजमध्ये ब्रह्मकर्म करणारे म्हणजे ब्राह्मण, त्या ब्राह्मणांना 9 प्रकारचे कर्म योजून दिलेत. शम, दम, तप, त्यानंतर शौच, क्षमा, ज्ञान, आर्जव, विज्ञान, ईश्वरार्पण, बुद्धी, आस्तिक्य अशा प्रकारचे हे 9 वेगवेगळे कर्म नेमून दिले. आणि या 9 कर्मात ब्राह्मणांना निष्णात असायला पाहिजे. या 9 कर्मामध्ये जो निष्णात नसेल त्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की खरोखर आपण हे कर्म करतोत की नाही. त्याचप्रमाणे क्षत्रियांच्या ठिकाणी जे महत्त्वाचे कर्म असतात, त्यांचे सद्गुण जे आहेत त्याच्यामध्ये शौर्य, तेज, धैर्य, युद्धभूमीवर शत्रूला पाठ न दाखवणे, दक्षता या प्रकारचे कर्म क्षत्रियांना दिले. वैश्य हा शेतकी आणि गोरक्षण करून स्वस्तात वस्तू घेऊन नफा घेऊन ती विकतो. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांची यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हे कर्म शूद्रांना दिलं. आता ही 4 वर्ण ही मी निर्माण केलेली नाही असं देव सांगतात. ही माणसांनी व्यवस्था चालवण्यासाठी निर्माण केलेली आहे. आणि आजच्या युगामध्ये जर याचं इंटरप्रिटेशन करायचं असेल तर आपापल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला जी कर्म मिळाली ती कर्म आपण यथायोग्यपणे करणे ते आपलं कर्मधर्म आहे. एखादा शिक्षक असेल तर शिक्षकाचे जे कर्तव्य आहे ते निमूटपणे त्याने करणे. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर त्यांनी आपले बरोबर सगळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जड जितके त्याला कामं आलेले आहेत त्याच्या हिशाला ते व्यवस्थित करणे. एखादा कोणी बँकेत नोकरी करत असेल तर त्याच्या हिश्याला आलेले कर्म त्यांनी व्यवस्थित करणे. आणि एखादा कर्मकांड करणारा ब्राह्मण असेल तर त्याच्या हिश्याला आले कर्म त्यांनी व्यवस्थित करणे. तर ही विहित कर्म कसे असतात याच्याबद्दलची ही माहिती. तर हे 4 प्रकारचे कर्म त्या त्या वर्णाला अनुरूप असे शास्त्रांनी सांगितले आहे. आणि ते समजून घेऊन जर आपण आपल्या हिश्यात आलेल्या कर्मांचं व्यवस्थितपणे पालन केलं, आचरण केलं, तर हेच कर्म आपल्याला आत्मज्ञानाच्या मुक्कामाला नेतात. मग त्यात काही बंध नाही, कुठल्या वर्णाचा कोण आहे हे सगळे सारखंच आहे. ज्याच्या हिश्याला जे कर्म आले त्यांनी किती योग्यतेने, किती क्षमतेने आणि किती कौशल्याने ते कर्म केलीत याच्यावरती त्याच्या आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त होतो. मी जो सर्वात्मक ईश्वर, त्याची खरी सेवा, त्याच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे प्रत्येकाने आपापले कर्म माझी सेवा म्हणून करावे. फार महत्त्वाचा सिद्धांत आहे ज्ञानेश्वरीतला. प्रत्येकाने आपापली कर्म माझी सेवा म्हणून करावे आणि यामुळे काय होईल, वैराग्यापासून उत्पन्न होणारे गुणधर्म आपोआप त्याच्या ठिकाणी येईल. त्यासाठी त्याला फॅमिली सोडून हिमालयात जाऊन बसायची गरज नाही. या संसारात, या प्रपंचात, याच कुटुंबात राहून मोक्षप्राप्तीच्या अलीकडचा मुक्काम त्याला गाठता येते. आणि त्या अवस्थेत ईश्वराचा वेध लागल्यामुळे हळूहळू हळूहळू त्याला विषय हे नकोसे होतात. स्वकर्माचे आचरण करीत असताना कष्ट असतात हे खरे आहे, पण मोक्षाच्या फळाकडे दृष्टी ठेवून हे कष्ट सोसणे हेच श्रेयस्कर आहे. कष्ट पडतात म्हणून कर्म टाकून देऊ नये. ज्यामुळे जीवाच्या मागचे जन्ममरणाचे कष्ट कायमचे संपतील अशा कर्मातील कष्टाची कळ थोडा वेळ का सोसू नये. असे न करता फक्त इंद्रियांचा लळा पुरविण्यासाठी हा नरदेह जर आपण फुकट घालविला तर पदरामध्ये फक्त पाप आणि अनर्थ, याशिवाय काहीच पडणार नाही. एकदा का हे विहित कर्म करण्याची हातवटी प्राप्त झाली म्हणजे देहाधिक संसारामध्ये असून सुद्धा त्यामध्ये त्याचे ममत्व राहिलेले नसते. म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा त्या प्रपंचाचे ममत्व सुटू शकते. त्या प्रपंचात राहून सुद्धा, चांगला संसार करून सुद्धा आपल्याला परमार्थ साधता येतो. म्हणून महाराष्ट्र धर्मियांमध्ये, महाराष्ट्र समाजामध्ये जे संत झाले, 99% संत हे प्रापंचिक होते. ज्यांनी इतकं मोठं संत वाङ्मय आपल्याला दिलं त्यापैकी काही वगळले तर जास्तीत जास्त संत हे पूर्णपणे प्रापंचिक होते. त्यांना लेकरंबाळं होती, त्यांना बायका होत्या, त्यांना संसार होता, भाऊबंधू होते. हे सगळं करूनसुद्धा त्यांनी उत्तम प्रतीचा परमार्थ गाठला. संसारातील सर्व विषय अनुकूल असले तरी त्यांना तो जवळ करीत नाही. त्याची बुद्धी ही अंतर्मुख होते आणि हळूहळू बुद्धी अंतर्मुख झाली म्हणजे पुढचा मार्ग सहज संपविता येतो. या जन्मामध्ये तो प्रारब्ध कर्म आपले भोगून संपवतो आणि नवीन कर्म त्याच्याकडून होत नाही, कारण हे सगळं तो ईश्वरार्पण बुद्धीनी हरि ओम तत्सत या नावाने कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. आणि अशी स्थिती प्राप्त झाली की मग सद्गुरू त्याच्याजवळ स्वतः चालून येतो. त्याच्या आयुष्यामध्ये जिवंत सद्गुरू येतो. गुरु अशाच शिष्याची वाट पाहत असतात. कर्मसाम्य दशा किंवा नैष्कर्म्य स्थिती यालाच म्हणतात. आणि मग गुरुची कृपा झाली की मग तो कृतकार्य होतो आणि मग त्या अज्ञानातील जो बंध असतो कर्म करता कार्य या त्रिपुटीचा, तो आपोआप गळून पडतो. आणि अज्ञाला दूर करणारे जे वृत्ती ज्ञान ते नाहीसे होते. आणि मग जी निव्वळ निखळ निसीम अशी स्थिती जी उरते, प्योर प्योर ॲब्सोल्यूट स्थिती जी उरते त्याला नैष्कर्म स्थिती म्हणतात. खरं तर त्या स्थितीला नैष्कर्म म्हणणे हेही कपत नाही. ही स्थिती एखाद्या भाग्यवंतालाच श्री गुरुच्या कृपेने एकदम प्राप्त होते. श्री गुरुनी जर कृपा केली असेल, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तर त्याला एकदम एखाद्याला प्राप्त होते. पण ज्याच्या बुद्धीवरील ज्ञान प्रतिबंधक दोष गेलेले नाहीत अशांना ही स्थिती एकदम प्राप्त होणे शक्य नाही. असा पुरुष क्रमाक्रमाने कितीतरी जन्मात त्या पदापर्यंत येऊन पोचतो. पहिले काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करतो आणि त्या स्वधर्म सेवेने ईश्वराला संतुष्ट करतो. ऐहिक पारत्रिक फळभोग आणि वैराग्य यांची त्याला प्राप्ती होते. आणि असे अढळ वैराग्य पद ज्यांनी प्राप्त केले त्यांनाच सद्गुरूंचा लाभ होतो. सद्गुरू ज्ञानोपदेश करतात. चौथा अध्याय पूर्णपणे याच्यावरतीच होता. तद्विद्वी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया हा प्रसिद्ध श्लोक त्या अध्यायातला होता. मग सद्गुरू त्याला ज्ञानोपदेश करतात. पण तो साधक तीव्र अधिकारी असेल तर त्याची फास्ट प्रगती होते आणि मंद अधिकारी असेल तर त्याला अनेक जन्म लागतात पण प्रगती नक्की होते. पुन्हा पुन्हा अभ्यास करून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन तो प्रगतीपथावर असतो. त्याची बुद्धी आत्मचिंतनामध्ये रत होते. इंद्रियाचा हळूहळू निग्रह होतो. मनाचा निग्रह होतो. विषय वासना नाहीशा होतात. मानी हळूहळू योगधारणेकडे त्याचं लक्ष लागते आणि मग ध्यानामध्ये मन लागते. ध्यानाची त्याला सवय पडते आणि मग एकटाच निर्जीवनात जाऊन ध्यान करतो. नाहीतर आपल्या प्रपंचामध्ये घरी राहून ध्यान करतो. मिताहारी असतो. गुरुवाक्याप्रमाणे वागतो आणि अहम ब्रह्मास्मी असा त्याला बोध होतो. नेहमी आठवतो की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. असा अपरोक्ष अनुभव येईपर्यंत तो मेडिटेशन करत राहतो, ध्यान करत राहतो. आणि आधीच त्याने वैराग्यासारखा साथी जोडलेला असतो आणि ध्यानाला मदत म्हणून तो योगाभ्यासाचीही जोड घेतो. म्हणजे त्या अष्टांग योगाच्या पायऱ्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या 8 पायऱ्यांनी हळूहळू तो वर जातो आणि वैराग्य ज्ञानाभ्यास करून तो आत्मलाभाचा अधिकारी झालेला असतो. परंतु मोक्षप्राप्तीकरिता निघाला असता त्याच्या आड अनेक गोष्टी येतात. विशेष म्हणजे अहंकारासारखा प्रबळ शत्रू. कारण मी ध्यान करतो हा सुद्धा अहंकार असतो. तो सुद्धा अहंकार इथे खपत नाही बरं. तो सुद्धा सहन होत नाही. त्याचा सुद्धा नायनाट करा लागतो. मी ज्ञानी ते ज्ञान सुद्धा संपवून टाकायचं असते. आणि हा अहंकार जन्म झाला तेव्हापासून तर मरेपर्यंत सोडत नाही. जन्मलाच जगू देत नाही आणि मरता खेपी मरू देत नाही. म्हणून या अहंकाराला प्रबल शत्रू म्हणतात. दुसरा शत्रू बल. बल हा कामाधिकांना सहाय्य करतो पण त्याचा ध्यानाने नायनाट करता येतो. तिसरा शत्रू म्हणजे दर्प. म्हणजे अनुकूल विषय प्राप्त झाला म्हणजे मस्ती येते आणि प्रतिकूल प्राप्त झाला तर मग रडत बसतो. चौथा शत्रू काम. क्रोधापासून काम तयार होतो आणि याने आजपर्यंत मोठमोठ्या तपस्वी लोकांना आपल्या मार्गावरून भुलवले आहे. अशा या शत्रूंचा फार धाडसानी सामना करून हळूहळू तो वैराग्याला आपला सोबती करून पुढे जातो. त्यानंतर विश्वामधील भेद प्रदिती मावळून सर्वांच्या ठिकाणी सर्वांच्या अंतरायमी तो एकच ईश्वर सर्वत्र भरलेला आहे अशी त्याला प्रचिती येते. आणि मग त्याला ती चौथी भक्ती गाठता येते. चौथी भक्ती आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि चौथा ज्याला सर्वत्र ईश्वर दिसतो असा उत्तम अशी चौथी भक्ती त्याला गाठता येते. चौथी भक्ती ही माझी सहज स्थिती आहे. 12व्या अध्यायात विषय आला होता ज्ञानातीत भक्ती. ध्यान प्राप्त झाल्यानंतरची भक्ती. तर त्या भक्ती त्याला प्राप्त होते. असा हा ज्ञानी भक्त जरी शरीराने वेगळा दिसत असला तरी तो माझे स्वरूपच आहे असे समज. आपुलीये संसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया अशी त्याची स्थिती होते. त्याला जन्ममरण उरतच नाही. तो आता अज अमर आनंदमय अशा स्थितीला पोचलेला असतो. ही स्थिती ज्याची त्याने प्राप्त करून द्यायची असते. कारण या स्थितीला शब्दांनी वर्णनसुद्धा करता येत नाही. या परमोच्च स्थितीचे वर्णन केल्यावर सर्व कर्माण्यपी कुर्वाण या प्रसिद्ध श्लोकापासून भगवान पुन्हा साधन कर्म का सांगतात याचे स्पष्टीकरण ज्ञानदेव करतात. हा महत्वाचा तत्वविचार साधकाच्या अंतकरणात एकाच श्रवणाने दृढ होत नाही म्हणून परत परत सांगतात. गीताशास्त्र हे इतर शास्त्रांपेक्षा फार श्रेष्ठ शास्त्र आहे. कारण इतर शास्त्रांनी जरी मोक्षप्राप्तीचे उपाय सांगितले तरी त्यांना स्वतः प्रामाण्य नाही. परंतु गीता ही वेदाचीच मूर्ती आहे आणि त्यातल्या त्यात हे परमात्म्याच्या तोंडातून निघालेली आहे, म्हणून तिचे स्वयं प्रामाण्य आहे। म्हणून अविद्येचा निराश केल्यावर आत्मा आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो, त्याला स्वयं प्रकाश म्हणतात। हा आत्मलाभ करून देण्याचे मार्ग गीतेत नाना प्रकाराने ठिकठिकाणी सांगितले आहे। ज्ञान, ध्यान, उपासना, कर्म, तो कर्मयोगी पुरुष माझ्या प्रीत्यर्थ सर्व कर्म केल्यामुळे मद्रूप होतो, माझ्यापर्यंत येऊन पोचतो। मग त्याच्या हातून एखाद्या वेळी चुकून जरी निषिद्ध कर्म घडले तरी तो आपल्याजवळ ठेवतच नाही, सगळं मला अर्पण करतो। म्हणून तो पुरुष माझे जे अविनाशी आनंदमय पद आहे त्या पदावर लवकरच आरूढतो। पण मी जे सांगतो त्याच्याकडे दुर्लक्ष करून तू स्वतःला अर्जुन आणि बाकीच्यांना आपले आप्त असे देहरूपाने समजून त्यांना युद्धात मारणे हे पाप आहे असा उगाच अहंकार घेशील तर तू नित्य अव्यय असून सुद्धा जन्म मरणाचे आघात तुला कधीच चुकवता येणार नाही। आणि दुसऱ्याही दृष्टीने पाहिले तर मी लढणार नाही असा निश्चय फार वेळ टिकणार नाही, कारण तुझा जो क्षत्रियाचा स्वभाव आहे तो तुझ्याकडून युद्ध करवूनच घेईल। या जगामध्ये मनुष्याला नको असलेल्या अनेक गोष्टी अदृष्टामुळे भोगाव्या लागतात, अदृष्टामुळे, त्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही। तुमची इच्छा नसेल तरी तुमच्या हातून ते काम घडते आणि तेच अदृष्ट तुझ्याकडून आता हा संग्राम करून घेणार आहे। तू एवढे कर की हे अदृष्ट ज्या ईश्वराच्या अधीन आहे त्याला शरण जा आणि त्या ईश्वराची इच्छा समजून त्या ईश्वराच्या प्रीत्यर्थ तू हे युद्ध कर। हा ईश्वर सर्वांच्याप्रमाणे तुझ्याही हृदयात आहे, पण मी युद्ध करणारा, मी मारणारा, ते मरणारे, हा अहंकार सोडून गेले तो जीवच ईश्वराच्या रूपाने प्रकट होईल। मग अर्जुनपणा न घेता मी म्हणून जे शुद्ध स्फुरण स्फुरते ते त्याचे रूप होय। अर्जुनपणा न घेता आपल्यालाही असंच आहे। मी म्हणून आपण आपलं जे नाव ठेवलं आहे ते या आत्म्याचं नाव आहे आणि हा हे शरीर वेगळं आहे। ईश्वर हा सर्व विश्वाचा नियंता असून त्याची सत्ता प्रकृतीवर चालते आणि ही प्रकृती माणसाकडून सगळ्या प्रकारची कर्म करून घेते। माणसाला वाटतं की मी करतो, पण खरं ती प्रकृती सगळे कर्म करून करते। कर्म करणे किंवा न करणे हे पूर्णपणे प्रकृतीच्या अधीन आहे आणि म्हणून मनुष्याने कर्माचे कर्तृत्व प्रकृतीवर सोपवून द्यावे आणि ते सोपवून हृदयस्थ ईश्वर जो आहे, आपल्याच हृदयातला ईश्वर, मंदिरातला ईश्वर नाही, इकडे तिकडे जाऊन भटकून तीर्थयात्रेला जाऊन त्या ईश्वराची गोष्ट नाही, आपल्या हृदयातला जो ईश्वर आहे त्याला शरण जावे, म्हणजे तो त्याला अक्षम्य अशा स्वरूप शांतीचा लाभ करून देईल। आज या सारांशाचा दुसरा भाग आपण इथे थांबवणार आहे वेळेची मर्यादा पाळून, आणि या सारांशाचा उरलेला तिसरा भाग जो शेवटला भाग असेल तो आपण उद्या घेऊया।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।